पाठ तीन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड। तीन, ह्या आधी कुठे होतास तू? ढ, फोनवरील संभाषण ऐकून रिकाम्या जागा भरूया। लिसन अँड फिल इन द ब्लँक्स। ग्राहक मेळावा। मुख्य कार्यालयातून आपटे साहेबांचा फोन येतो।
साबळे सर, तुमच्यासाठी हेड ऑफिसमधून फोन आला आहे, तुम्ही ग्राहकांशी बोलत आहात असं सांगू का?
नको, घेतो मी फोन। नमस्कार आपटे साहेब, बोला। हो, ग्राहक मेळावा आयोजित केलाय, सगळी तयारी झाली आहे, शिपाई आणि इतर कर्मचारी बँकेची सजावट करत आहेत, काही ग्राहकही मदतीला आले आहेत, पाहुण्यांची यादी झालीये आणि सगळ्यांना आमंत्रणेही गेली आहेत। शिवकुमार थोडंफार मराठी शिकला आहे, तो आता त्याचं भाषण तयार करत आहे, सगळे जण त्याची गंमत करतायत। हो, तोच तो बनारसून आला आहे, तुम्ही ओळखता का त्याला? अच्छा, त्याच्या मुलाखतीमुळे तो तुमच्या लक्षात आहे। हो, कामाला चांगलाय मुलगा। ठीक आहे, मी फोन ठेवतो।